नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये ॐ त्रैलोक्य पूजिते देवे कमले विष्णुवल्लभे मंगलां शोभनां शुद्धां निष्कलां परमामकलां विश्वेश्वरे विश्वं विकामे सन्नाम सुमदनाम करुणानदनिजान्तराम सुधाप्लावितं भूपृष्ठान्मार्द्र गन्धानुलेपनाम ध्यायेन्वकरमिष्टस्थां श्वेताङ्कारभूषितां
auch immer wir uns körperlich befinden. Wenn wir uns im Herzen auf den Herrn konzentrieren, ist er dort mit uns. Die Mutter.